नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुरज कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात भारतरत्न पुरस्कार प्रदान करतल्यो। भारत एक घटमूट न्यायव्यवस्था आशिल्ले लोकशाय राष्ट्र आसा आणि खयची व्यक्ती वा गट न्यायव्यवस्थेचे दबाव हाडूक शकना असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांनी म्हळा। विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी काल नवी दिल्लीत जाल्ले बसकेत युक्रेनचे विदेश व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा हांचे बरोबर सध्या सुरू आशिल्ल्या रशिया युक्रेन संघर्ष आणि त्याच्या व्यापक परिणाम हांचेर चर्चा केली। खेळात, मियामी उक्त्या टेनिस सर्तीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन दोट्टी गटातल्या निमणे फेरीत खेळतले। आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल झालेल्या खेळात कोलकाता नाईट रायडर्स पंगडान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडाचे 7 गड्यांनी जैत जोडले। आता पुराय खबरो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात भारतरत्न पुरस्कार प्रदान करतल्यो। आदले प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग आणि पी व्ही नरसिंहराव, बिहारचे आदले मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि नामनेचे शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन हांका मरणोपरांत भारतरत्न प्रदान करतले। तशेच आदले उपप्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी एल के आडवाणी हांका देशातलो सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न भेटयतले। भारत एक घटमूट न्यायव्यवस्था आशिल्ले लोकशाय राष्ट्र आसा आणि खयची व्यक्ती वा गट न्यायव्यवस्थेचे दबाव हाडूक शकना असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांनी म्हळा। भारतीय लोकशाय अद्भूत आसा आणि भारताक कायद्याचे राज्य कोणाकडल्यान शिकून घेवपाची गरज ना असे ताणी मुखार सांगले। काल नवी दिल्लीत भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या 70व्या स्थापणूक दिसाच्या सुवाळ्यात उपराष्ट्रपती उलयतले। कायद्या मुखार समानता हीच आयच्या भारताची वळख आसा असे ताणी सांगले। भारतीय न्यायव्यवस्था घटमूट लोकस्नेही आणि स्वतंत्र आसा असे उपराष्ट्रपती धनखड यांनी यावेळी सांगले। डिजिटल भौशिक मुळावी साधन सुविधा ही काळाची गरज असून सरकार डिजिटल सुविधा सगळ्या गावांनी विस्तार करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगला। शेतकी भलायकी आणि शिक्षण वाठारात तंत्रज्ञानाची वड भूमिका असू येता असे बिल गेट्स हांचे कडेन संवाद साधताना ताणी सांगले। आम्ही आळशीपणातल्यान एआयचेर आदारून रावतात जाल्यार तो चुकीचो मार्ग असा असे मोदी हांनी मुखार आर्टिफिशियल इंटेलिजन्स वा एआय या विषयाचेर उलयताना सांगले। एआय हे एक बरे साधन पूण योग्य प्रशिक्षण नसले जाल्यार ताचो गैरवापर जावपाची शक्यताय असा। एआय वापरून तयार केल्ल्या अशाचे स्पष्ट वॉटरमार्क असपाक जाय जाका लागून दिशाभूल जावची शक्यताय उणी जातली असे ताणी सुचयले। लोकां मजगती तंत्रगिन्यानाचेर विश्वास वाढोवपा खातीर समाजातली उदयोन्मुख प्रतिभा सातत्यान योगदान दिवंक शकता आणि ताचे मोल वाढोवंक शकता हाची जतनाय घेवपाक सरकार बांधील आसा असे ताणी मुखार सांगले। आयकर खात्यान काँग्रेस पक्षाक 1823 कोटी रुपयांची दवी वसुली नोटीस दिल्या। अधिकृत सूत्रांनी दिल्ल्या माहितीप्रमाण कराची देयदारी फाटल्या कांय वर्सांकडेन संबंधित आसा। आयकर खात्याचो वापर मुखेल विरोधी पक्षाक त्रास दिवपा खातीर करता असो आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी केला। आयकर खात्यान पयलीच काँग्रेस पक्षाच्या खात्यातल्यान 135 कोटी रुपया काढल्यात। हो काँग्रेसीन लोकांकडल्यान एकठांय केल्लो निधी आसा असे सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात खरगे हांणी सांगला। आयकर खात्याचेर आरोप करून काँग्रेसीचे फुडारी आपली निराशा दाखयतात असे भाजपान सांगला। आसामात लोकसभा वेंचणुके खातीर पहिल्या पावण्या खातीर उमेदवारी अर्ज फाटी घेवपाचो आज निमणो दीस आसा। ह्या पावण्यार जोरहाट, लखीमपूर, दिब्रुगड, सोनितपूर आणि काझीरंगा ह्या 5 सुवातांचो आसपाव आसा। पहिल्या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर 36 उमेदवारांचे वैध थारल्यात। भाजप 5 सुवातीचेर वेंचणूक लढयतलो जाल्यार काँग्रेसीन 4 सुवातींचेर उमेदवार रिंगणात उभे केल्यात तर दिब्रुगड हांगा आसाम राष्ट्रीय परिषदेक ताणी तेको दिला। आसामच्या गुवाहाटीतल्या खबराकारांनी दिल्ल्या माहितीप्रमाण भाजपा खातीर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, खासदार प्रधान बरवा, कामाख्या प्रसाद ताशा आणि टोपन कुमार गोगोय, आमदार रणजीत दत्ता हे वेंचणुकेच्या रिंगणात असात। काँग्रेसचे खासदार गोगोय, आदले आमदार रोसेलिना टिर्की हांनी अर्ज दाखल केल्यात। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात। काल नवी दिल्लीत झाल्ले बसकेत विदेश व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि त्यांचे युक्रेनचे समपदस्थ दिमित्रो कुलेबा हांनी काल नवी दिल्लीत बसका घेतली. हे वेळार सध्या चालू आशिल्ले रशिया युक्रेन झूज आणि ताचे जागतिक परिणाम हाचेर या बसकेत चर्चा झाली. तांणी परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक प्रश्नांचेरूय खोलायेन चर्चा केली असे सोशल मीडिया पोस्टावरवी डॉ जयशंकर हांणी सांगले. द्विपक्षीय सहकार्यासयत एकंदर संबंध घटमूट करपाचे भारताचे बांधिलकेचेर तांणी परतून भर दिलो. युक्रेन विदेश वेव्हार मंत्र्यांचे भेटेक लागून युक्रेनातली परिस्थिती समजून घेवपाची संद मेळटा असे डॉ एस जयशंकर हांणी म्हळा. दोनूय मंत्र्यांमध्ये जाल्ले बसकेत रचनात्मक संवाद वाढवप आणि भारत आणि युक्रेन यांच्या मध्ये द्विपक्षीय संबंध घटमूट करप हाचेर भर दिला असे विदेश व्यवहार मंत्रालयान सांगला. हातूंत वेपार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रगिज्ञान, संरक्षण, शेती, भलायकी, संस्कृताय, शिक्षण हाचो आस्पाव जाता. तशेंच भारत युक्रेन आंतरसरकारी वेपार, अर्थिक, शास्त्रीय, तंत्रीक आणि उद्देगीक आणि सांस्कृतिक सहकार आयोग आणि त्याच्या कार्यपंगडा संबंधित गजालीचेरूय दोन्ही मंत्र्यांनी वेगळी चर्चा केली. अनुवर्षाच्या निमणेकडेन सातवी आंतरसरकारी समितीची बसका घेवपाचे दिखेन वावुरपाचे दोन्ही गटांनी मान्य केले. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांणी हमास कडेन परतून झुजबंदी विशीं उलोवणी करपाक मान्यताय दिला. प्रधानमंत्री नेतन्याहू इस्रायलच्या मुखेल वाटे करप्या कडेन उलयला आनी फुडल्या दिसांनी कतार आनी इजिप्तात जावपी झुजबंदी उलोवपाक वाटेकार जावपाक इस्रायलच्या प्रतिनिधी मंडळाक मान्यताय दिला असे नेतन्याहू हांच्या कार्यालयान शुक्रारा सांगले. काल गाजात इस्रायलान चालू केल्ल्या प्रतिहल्ल्या उपरांत आंतरराष्ट्रीय न्यायालयान जेरुसलमाक गाजात दुखळ टाळपा खातीर आडमेळ हाडनासतना मजत पावपाक दिवची असो आदेश दिला. सप्तका भितर गाजात दुखळ पडो येता अशी शिटकावणीचे फाटभुंयेर आंतरराष्ट्रीय न्यायालयान एकमतान हो निर्णय घेतला. मोदी सरकाराच्या काळात बायलांचे सशक्तीकरण वाढोवपा खातीर गरज ती पावला उभारल्यात जी एक दशका आदी कल्पना करपासारखी नाशिल्ली अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर हांनी सांगला. बायलांक व्यवसायात बढती दिवपा खातीर सरकार खूप कितें करता आणि बरे तरेन काम करपाचो सतत यत्न करता असे तांणी मुखार सांगले. नवी दिल्लीत जाल्ल्या फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या 40व्या वर्सुकी अधिवेशनात ठाकूर उलयताले. देशातले 31 कोटी बायलांक सरकारान मुद्रा रीण दिला आणि 1 कोटी बायलांचे उत्पन्न आता तांकां लखपती दिदी म्हणून ओळखतात. ते 1 लाख पार झाला असे अनुराग ठाकूर हांनी या वेळार सांगले. सरकारी ई मार्केटप्लेस म्हळ्यार जीईएम आणि जीएमव्ही म्हळ्यार एकंदर वेपारी माल दरात विक्रमी 4 लाख कोटी रुपयांनी आर्थिक वर्ष बंद केला. फाटल्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत जीएमव्ही दुप्पट झाला. आज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दिला जीईएम मुखेल कार्यकारी अधिकारी पी के सिंग हांणी सांगले. हे जीईएम पोर्टलाच्या खाशेल्या डिजिटल ताक आणि कार्यक्षमतायेची गवाय दिता जाका लागून भौशीक खरेदीत चढ कार्यक्षमताय, पारदर्शकता आणि विनाशीलताय सुलभ झाल्या. फाटल्या आर्थिक वर्षात जीईएमचेर खरेदी केल्ल्या सेवांच्या मळार 205% उल्लेखनीय उदरगत दाखयला. वोकल फॉर लोकल, वन डिस्ट्रीक्ट वन प्रॉडक्ट, स्टार्टअप रनवे यासारख्या उपक्रमावरवी जीईएम कंपनीन घरगुती व्यवसायाक वाढपाक आणि फुलपाक एक समान मळ दिला असे त्यांनी मुखार सांगला. यावेळार अतिरिक्त वाणिज्य सचिव अनंत स्वरूप हजर आशिल्ले. मियामी उक्त्या टेनिस सर्तीत भारताचो रोहन बोपन्ना आणि ताचो ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन हांची जोडी आज दादल्यांच्या दोट्टी गटाच्या निमणे फेरयेत अमेरिकेच्या ऑस्टेन क्राजिसेक आणि क्रोएशियाच्या इव्हान डॉडिग हांच्या आड खेळटली. आता मेरेन 25 दोट्टी खिताब जिखवी बोपन्ना खातीर ही 14वी एटीपी मास्टर्स 1000 फायनल आसतली. आयतारा सेमीफायनलीत हे जोडेन स्पेनच्या मार्शल ग्रानुलार्स आणि अर्जेंटिनाच्या हॉर्सिया झेबुलास हांका हरयल्ले. आयपीएल क्रिकेटात काल कोलकाता नाईट रायडर्सान राती खेळात बेंगळुरूच्या एम चिन्नस्वामी मैदानात झालेल्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे 7 गड्यांनी जैत जोडले. खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात भारतरत्न पुरस्कार भेटयतल्यो. भारत एक घटभूत न्यायव्यवस्था आशिल्ले लोकशाय राष्ट्र आसा आणि खंयची व्यक्ती वा गट न्यायव्यवस्थेचेर दबाव हाडूक शकना असे उपराष्ट्रपती जगदीप धनखडांनी म्हळा. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि काल नवी दिल्लीत जाल्ले बसकेत युक्रेनचे विदेश व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा हांच्या बरोबर सध्या सुरू आशिल्ल्या रशिया युक्रेन संघर्ष आणि ताचे व्यापक परिणाम हाजेर चर्चा केली. मयामी उक्त्यास टेनिस सर्तीत भारताचा रोहन बोपण्णा आणि ताचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन दोट्टी गटातल्या निमणे फेरीत खेळटले. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात कोलकाता नाईट रायडर्सान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडाचेर सात गड्यांनी जोडले. इतल्या राष्ट्रीय खबरो सोपल्यो.